बघत बसलाय. पण हे खरंच आहे का? भगवंत इतका निष्ठुर आहे का? हा विचार करण्याचा साठी मनुष्य जीवन आहे. की जर आपण नीट विचार केला तर या सृष्टीचं काहीतरी प्रयोजन आहे. ही सृष्टी कुठल्या तरी कारणानं बनवलेली आहे. आणि स्वतः सृष्टीकर्ता ब्रह्मदेव पण सांगतात ब्रह्मसंहितेमध्ये की या सृष्टीचं कारण काय आहे. आणि साक्षात परमसृष्टीकर्ता जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते देखील या जगाचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेत करतात की दुःखालयम अशाश्वतम. हे भौतिक जग कसं आहे आपण वारंवार ऐकतो की कसं आहे, दुःख आलय, दुःखाचं घर आहे आणि अशाश्वत क्षणभंगूर असं हे जीवन आहे. हे जग किती अशाश्वत आहे यासाठी काही वेगळी उदाहरणं द्यायची गरज नाही. रोजची आपण परिस्थिती पाहिली स्वतःच्या जीवनात किंवा इतरांच्या जीवनात तर आपल्या लक्षात येऊ शकतं की जीवन किती अशाश्वत आहे. आज सकाळी आपण म्हणत होतो किती उकळतंय, किती उन्हाळा आहे, येताना म्हणत होतो किती पाऊस आहे, आणि आता दोन्ही पण नाहीये, उन्हाळा पण नाहीये, पाऊस पण नाहीये, आणि काहीतरी विचित्र वेगळंच वातावरण आहे. उन्हाळ्यामध्ये पावसाळा, पावसाळ्यामध्ये काही हिवाळा, काहीतरी मिश्र वातावरण आहे. तर हे ऋतू बदलत राहतात. तर भगवंत पण गीतेमध्ये सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यताम स्थितिक्षस्व भारत. की ज्याप्रमाणे हे ऋतू उन्हाळा संपतो, पावसाळा, हिवाळा, हे ऋतुचक्र चालू राहतं, त्याचप्रमाणे सुख आणि दुःख यांचं चक्र पण सुरू असतं. पण हे येतं का ऋतुचक्र म्हणा किंवा हे जे सुख दुःख येत का राहतात? भगवंतांनी या जगाला दुःखालय का बनवलंय? कारण आपल्याला जाणीव झाली पाहिजे जग दुःखालय आहे. का जाणीव झाली पाहिजे? जेणेकरून आपण या प्रश्नाकडे वाटचाल करू की मला नको असताना दुःख का येत आहे. जर मला सदैव आनंदी बनायची इच्छा आहे तर असं कुठलं ठिकाण आहे का जिथे मला शाश्वत आनंद मिळू शकेल, जिथे मला कायमचा आनंद मिळेल? आणि जर का असं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी वाटचाल, त्या ठिकाणी कसं काय मी पोहोचू शकेन, आणि तिथे गेल्यावर मला परत कधीही यायची इच्छा नाही आहे. हे प्रश्न मनामध्ये निर्माण होण्यासाठी या जगाला दुःखालय बनवलं आहे. श्रील प्रभुपाद बऱ्याचदा हा मुद्दा एक सुंदर उदाहरण देऊन पटवून द्यायचे की जसं कोणतंही नवीन शहर निर्माण होतं किंवा शहराचं जे रचना केली जाते त्यावेळी त्या शहर निर्माण करत असताना तिथे अनेक सोयीसुविधा दिल्या जातात. उदाहरणार्थ तिथे एक सगळ्या लोकांच्या स्वास्थ्य आरोग्यासाठी एक दवाखाना असेल, सरकारी दवाखाना, त्याचबरोबर शिक्षणासाठी काही शाळा कॉलेजेस असतील, आणि त्याचबरोबर सरकारला ही जाणीव असते की या समाजामध्ये जरी आपण सुव्यवस्था आणि कायद्याचं पालन करलं तरी काही लोक असे असतील जे पूर्णपणे काटेकोरपणे कायद्याचं पालन करणार नाहीत, उलट ते कायदा मोडतील किंवा गुन्हे करतील. आणि या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास सर्वसामान्य जे सुजाण चांगले नागरिक आहेत त्यांना होऊ नये म्हणून सरकार काय करतं, त्यांना सुधारण्यासाठी काय करतं, कशाची निर्मिती करतं, जेल, कारागृह, तुरुंगाची निर्मिती करतं. आणि या तुरुंगाचा उद्देश असतो तरी काय, तिथे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ज्यांच्या गुन्ह्याची वृत्ती वेगवेगळी आहे, गुन्ह्याचं स्वरूप कमी अधिक असतं, तिथे राहून त्यांना सरकारचेच नियम पालन करावे लागतात जेणेकरून त्यांच्यामध्ये त्यांच्या वृत्तीमध्ये बदल घडेल, सुधार घडेल, आणि मग ते परत चांगले नागरिक बनून समाजामध्ये काहीतरी चांगल्या कार्यात हातभार लावू शकतील. निदान समाजाला काही समाजाच्या वातावरणामध्ये काही बिघाड आणणार नाहीत. या हेतूनं सरकार तुरुंगाची निर्मिती करतं. अगदी त्याचप्रमाणे जे भगवंतांचं सरकार आहे, ज्याला वृंदावनमध्ये म्हणतात युगल सरकार, युगल म्हणजे राधाकृष्णांचं सरकार, आणि त्याच्याखाली अनेक जे भगवंतांची निर्मिती आणि त्याचा निर्मात वेगवेगळे जे विभाग आहेत, तर त्यामध्ये जे असे जीव जे शाश्वत भगवंतांच्याच धामात निवास करत असतात परंतु इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. की इच्छा ज्यावेळी जीवाच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होते की भगवंतच का एकटे भोग घेत आहेत, मला देखील स्वतंत्रपणे भोग घ्यायचा आहे, मला भगवंत बनायचं आहे, मला गुलामगिरीमध्ये जीवन कंठायचं नाही आहे. आणि या इच्छेनं आणि त्याचबरोबर ज्यावेळी इच्छा येते त्यावेळी द्वेष निर्माण होतो हा की भगवंतांची अशी स्पर्धा. परंतु भगवंत कृपाळू आहेत, त्यांना ठाऊक आहे की जीवाची स्वाभाविक स्थिती आहे की भगवंतांची सेवा करणं. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. परंतु जीव ज्यावेळी कृत्रिम रीतीनं विचार करतो की नाही मला भोग घ्यायचा आहे, जसं आणखीन एक सुंदर उदाहरण आपण देतो की शरीराचा एखादा अवयव ज्यावेळी म्हणतो की हे सगळं पोट आहे नुसतं बसतं काही काम करत नाही, हा याच्यामध्ये सगळं काही घालावं लागतं आणि आम्ही हात आणि आम्ही पाय एवढे कष्ट करतो, आमच्यामुळं कष्ट आणि आम्हाला कष्टाचं फळ मिळतं आणि हे फळ कोण खातं, हे रिकाम टेकडं पोट. आजपासून आम्ही काय करणार, हा हरताळ काय स्ट्राईकवर जाणार, संपावर जाणार. आणि मग हात म्हणतो मी काही हा स्वतः एन्जॉय करणार, मी स्वतः भोग घेणार, मग समजा त्यानं लाडू किंवा श्रीखंड असेल हा ते स्वतः खायचा प्रयत्न करायला लागला आणि त्यानं ठरवलं मी तोंडा वाटतं हे पोटात जाऊ देणार नाही. आणि स्वतः ते कितीही त्यानं प्रयत्न केला, समजा पायाने पण असा पदार्थामध्ये ते पाय हलवायला लागले पदार्थामध्ये, विचार करा एक दिवस प्रयोग करून बघा, छोटी क्वांटिटी घ्या, जास्त अन्न खराब करू नका. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्ही ऐकूनच समजाल, तुम्हाला प्रयोग करायची गरज नाही. तर आपण हसतो कारण का आपल्याला माहिती आहे की हा चुकीचा प्रयोग आहे, कारण स्वाभाविकपणे जरी पोट दिसताना निष्क्रिय वाटलं तरी ते आतून बरंच काही कार्य करत असतं, पचन करतं, जे सगळे रस आहेत पोषक द्रव्य आहे ती शरीराला रक्ताद्वारे पोहोचवतं. तुम्ही कधी असा विचार करता का जेवण झाल्यावर, बापरे खूप टेन्शन, आज खूप खाल्लं, आज पचन करायचं 2 तास बसून. असा कधी विचार करायला लागतो का आज खाल्लं, बापरे आता गुलाबजामुनला इकडं पाठवलं पाहिजे, आमटीला इकडं पाठवलं पाहिजे. असा कधी विचार पण आपल्याला माहित पण नाही, जे आता मेडिकल स्टुडंट्स असतील किंवा ज्यांचा सायन्सचा अभ्यास असेल त्यांना माहित असेल ते कसं पाचक द्रव्य तयार होतात, पण सामान्य व्यक्तीला तशी माहित असायची गरज देखील नाही हे कसं होतं. म्हणजे वाटलं पोट जरी निष्क्रिय तरी ते कार्य करत असतं. त्यामुळे हे शरीराची रचना अशीच केली आहे की जेणेकरून त्यामध्ये परस्पर संबंध असा आहे की प्रत्येक अवयवाला सहाय्यभूत ठरेल. त्याचप्रमाणे भगवंतांची सेवा करणे हा जीवाचा स्वभाव आहे. जसं आणि हे उदाहरण 100% परिपूर्ण नाही आहे, समजा हातपायाने बंद केलं काम तर शरीर कमकुवत होऊन ते एक दिवस मरून जाईल, पण भगवंत पूर्ण आहेत, परिपूर्ण आहेत. ओम पूर्ण मद की भगवंत याच्यामधून काही असं नाही की आपण समजा एवढे किती 100 अंश आहोत, भगवंताच्यामधून 100 अंश कमी झाले, मग आता भगवंतामध्ये काही असा म्हणजे एक हात कमी झाला किंवा असं काही होत नाही. भगवंतांना आपल्या सेवेची गरज नाही आहे, परंतु आपल्याला भगवंतांची सेवा करणं ही आपली गरज आहे. कारण जर आपण भगवंतांची सेवा नाही केलं तर आपण स्वाभाविक जो आपला आनंद आहे, सच्चिदानंद जे आपलं स्वरूप आहे, ते प्राप्त न करता आपण या कृत्रिम जगामध्ये कृत्रिम आनंद भोगण्याचा प्रयत्न करू आणि मग आपल्याला कायमचं दुःख सोसावं लागेल. म्हणून भगवंतांची करुणा आहे की भगवंत सांगतात भगवद्गीतेद्वारे, त्यांच्या संतांना पाठवतात किंवा स्वतः अवतार घेतात आणि सांगतात की तुम्ही या कृत्रिम आनंद घ्यायचा प्रयत्न करू नका, तुमची ही स्वाभाविक स्थिती नाही आहे. आणि त्यासाठी भगवंत अवतरित होतात. मायामुग्ध जीवे नाही स्वतः कृष्ण ज्ञान, की जीवाला हे अज्ञान आहे की मी शरीर आहे आणि शरीराशी संबंधित जे आहे ते माझं आहे, आणि हे अज्ञान असल्यामुळे तो अहम मामेती, की शरीराशी संबंधित सर्व गोष्टींना तो स्वतःच समजतो. आणि हे अज्ञान दूर करण्यासाठी भगवंत शास्त्र किंवा स्वतः अवतार घेऊन प्रकट होतात आणि मग ज्ञानाच्या द्वारे आपल्याला सांगतात की काय आपली स्वाभाविक स्थिती आहे. आणि म्हणून भगवंतांनी हे जग असं निर्माण केलं आहे दुःखालयम अशाश्वतम, की खरं तर थोडे आपण जागरूक असू, थोडे जर आपण सत्संगामध्ये येत असू, तर आपल्याला जाणीव होऊ शकते की हे भगवंतांचे संकेत आहेत. म्हणून बाह्य गोष्टी जरी विचलित करणाऱ्या असतील, तरी जो प्रामाणिक भक्त आहे किंवा जो साधक आहे, त्याला कळतं की हे भगवंत मला काहीतरी शिकवत आहेत. की अरे झाड पडलं, आज आमची संडे रंकाळा पार्टी बंद झाली, बाहेरचे लोक म्हणणार की आज कित्येक भेळीची दुकानं ओली भेळ आपोआप तयार झाली पावसामुळे, आज आमची सगळी मजा किरकिरा झाली लोक म्हणतात. पण भक्त विचार करतो की नाही, भगवंत मला शिकवतात की या परिस्थितीत पण मी किती भगवंतांच्या कथेचा आश्रय घ्यायला प्रामाणिक आहे. आणि तुम्ही प्रामाणिकता तुमची सिद्ध करून दाखवली, तुम्ही एवढ्या अडचणीतून पण आज इथे कार्यक्रमाला आला. मला येणं भागच होतं कारण माझा टर्न होता आज पण तुम्ही जास्त प्रामाणिक आहात. तर या स्थितीमधून पण आपण भगवंतांचा काय संदेश आहे तो शिकू शकतो. जशा श्रील प्रभुपादांना एकदा प्रश्न विचारलेला की प्रभुपाद जे भगवंत आहेत, आता या स्थितीमध्ये साधक स्थितीमध्ये फार अवघड आहे की भगवंतांना सर्वत्र पाहणं किंवा भगवंतांचा साक्षात्कार करणं, मग हे कसं काय शक्य होईल आम्हाला. तर त्यावेळी श्रील प्रभुपाद म्हणाले की ज्यावेळी तुम्ही भगवंतांच्या संबंधामध्ये गोष्टी पाहायला लागता, त्यावेळी तुम्ही भगवंतांना एका अर्थानं सर्वत्र पाहता. जसं श्रील प्रभुपादांनी उदाहरण दिलं की समजा आता मी या खोलीत बसलोय, त्यावेळी प्रभुपाद एका छोट्या खोलीत बसलेले. प्रभुपाद म्हणाले समजा मी या खोलीतून निघून गेलो, पण समजा माझे चप्पल तिथे आहेत, माझे काठी तिथे आहे, समजा माझा चष्मा तिथे आहे, तर तुम्हाला काय आठवेल? तर शिष्याने खूप सुंदर उत्तर दिलं की आम्हाला लगेच आठवेल, हा प्रभुपादांचा चष्मा, प्रभुपादांची काठी आणि प्रभुपादांचे हे चप्पल आहेत. तर तसंच प्रभुपाद म्हणाले की ज्यावेळी आपण अध्यात्मात प्रगती करायला लागतो, त्यावेळी आपल्याला समजून येतं की प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्याशी संबंधित आहे. आणि हळूहळू आपल्याला कळायला लागतं की या जगामध्ये जे काही होत आहे ते भगवंतांच्या इच्छेनेच होत आहे, आणि भगवंतांच्या इच्छेशिवाय काहीच घडू शकत नाही. आणि म्हणून बाह्य परिस्थिती जरी कशी असेल, बाह्य परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल, परंतु भक्ताला हा विश्वास असतो की भगवंत याद्वारे मला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत आहेत. मग भले आत्ता वरकरणी ही स्थिती भयंकर असेल, अडचणीत टाकणारी असेल, परंतु भगवंत मला, मी जर प्रामाणिक राहिलो, मी जर माझी तीव्र इच्छा त्यांची सेवा करण्याची चालू ठेवली, त्यांच्या भक्तांच्या संगतीमध्ये मी राहिलो, तर नक्कीच काहीतरी चांगलं माझ्या जीवनात घडून येईल, आणि जे काही भगवंत करतील ते नक्कीच माझ्यासाठी चांगलं असेल. बायबलमध्ये एक म्हणणं आहे, एक विधान आहे की डार्केस्ट मुवमेंट कम्स बिफोर डॉन, की रात्रीचा जे सगळ्यात अंधकारमय जो काळ असतो तो पहाटेच्या आधीच असतो. म्हणजे ज्यावेळी आपल्या जीवनात एखादी भयंकर घटना येत आहे किंवा येऊन गेली आहे किंवा कदाचित येणार असेल, तर त्यावेळी आपल्याला ही जाणीव पाहिजे की नक्कीच मी जर संयम ठेवला, मी जर भगवंतांप्रती श्रद्धा ठेवली, तर उषकाल पहाट होणार आहे, भक्तीची पहाट नक्कीच होईल. की भगवंत कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा नाही माया अधिकार. कृष्ण हे सूर्या समान आहेत आणि माया, माया कोण आहे? माया ही अंधकारा समान आहे. माया म्हणजे जी नाही आहे ती, प्रभुपाद म्हणतात की मा या, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, जी नाही आहे तिला आहे असं समजणं, त्याला म्हणतात माया. म्हणजे जिथे श्रीकृष्ण आहे तिथे माया नसते, कारण श्रीकृष्ण सूर्या समान आहेत. जिथे सूर्य आहे तिथे अंधकार नसतो, जिथे ज्ञान आहे भगवंतांचं दिव्य ज्ञान, तिथे जे अज्ञान टिकत नाही. आणि त्यामुळे जरी काही वेळेला जीवनात धोधो वारं येईल, सोसाट्याचं वारं, हा आपले तथाकथित दिवा देणारे भौतिक ज्ञानाचे दिव्याचे खांब खालती पडतील, आणि बरंच ओव्हरवेल्मिंग सिच्युएशन, पूर्ण भारावून अशी आपल्याला टाकणारी परिस्थिती देखील असेल, परंतु जर आपण श्रद्धा ठेवली योग्य गोष्टीचा, हरे कृष्ण मंदिराचा आश्रय घेतला, तर आपल्याला कळेल की नाही, या गोष्टी तात्पुरत्या आहेत. जसं एक आपले एक इंग्रजी कवी आहेत हरे कृष्णाचे, ते सांगतात की सो कॉल्ड प्लेजर्स विल टर्न इन टू पेन, की जे तथाकथित आनंद पण आहे या जगातलं ते कालांतरानंतर दुःखच देणार आहे. येही संस्पर्श जा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. की या जगामध्ये आनंद देणाऱ्या पण ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचदा दुःखामध्ये रूपांतरित होतात. आणि म्हणून जी बुद्धिमान व्यक्ती आहे ती त्या आनंदित तथाकथित क्षणभंगूर आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये रमत नाही. एक कर्तव्य म्हणून ती या गोष्टी करते, परंतु त्याला माहिती आहे की जीवाचा खरा आनंद कशामध्ये आहे, भगवंतांची सेवा करण्यात आणि भगवंतांची भक्ती करण्यामध्ये. आणि म्हणून जसं आपण सुरुवात केली ज्या श्लोकानं की समाश्रिताये पदपल्लव प्लवम महत्पदम यत पुण्य यशो मुरारे भवांबुदी यत वत्स पदम परम पदम 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 यत विपदम न तेषाम. की भगवान श्रीकृष्ण यांचे जे चरण कमल आहेत ते चरण कमल असं म्हटलं आहे की या जगामध्ये अनेक संकट आहेत, पदोपदी संकट येत असतात. की त्रिविध ताप आपल्याला माहितीये की आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख, आदिदैविक दुःख, हे त्रिविध ताप आपल्याला दुर्गादेवी आपल्याला देत असते. त्याशिवाय जन्म मरण आजारपण म्हातारपण ही दुःख, आणि त्याशिवाय या कृत्रिम जीवनशैलीमुळे अनेक दुःख आपण ओढवून घेतलेली आहेत. तर ज्यावेळी आपण श्रीकृष्णांच्या चरणांचा की त्यांच्या भक्तांच्या म्हणजेच त्यांच्या प्रतिनिधींच्या चरणांचा आश्रय घेतो, चरणाचा आश्रय म्हणजे काय, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं, आज्ञेचं पालन. आणि त्यांच्या आज्ञा आहेत तरी काय, श्रीकृष्णांच्या आज्ञा आहेत काय, हा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. पण शरणागती व्यक्त कशी होते, कृतीद्वारे. भगवंतां जरी वाटताना आपल्याला भयंकर वाटतं की शरणागती संपूर्ण शरणागती, परंतु जर भगवंतांनी दिलेली कृती काय आहे ते बघितलं तर शरणागतीची विधी तशी सोपी आहे की भक्तीसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार करणं, भक्तीसाठी प्रतिकूल गोष्टींचा त्याग करणं. की अनुकूल गोष्टी काय आहेत भक्तीसाठी, जे आता आपण करत आहोत की अनुकूल जे भक्त आहेत त्यांच्या संगतीमध्ये आपण एकत्र येतो, आणि साधुसंगतीनंतर काय होतं, भजन क्रिया, की आपण भगवंतांचं नाम घेतो, कीर्तन करतो, आणि त्याचबरोबर शास्त्रांचं अध्ययन करणं, आणि प्रतिकूल गोष्टींचा त्याग करणं. म्हणजेच काय, की ज्या गोष्टी भक्तीला बाधक आहेत, जसं आपण चार नियमांचं पालन करतो, मांसाहार नाही, नशा नाही, जुगार नाही, परस्त्री किंवा परपुरुष संबंध नाही, आणि अनुकूल गोष्टीमध्ये काय, भगवंतांच्या नामाचा जप वगैरे, तर तसं पाहिलं तर भगवंतांच्या अपेक्षा फार नाही आहेत इतर युगांच्या तुलनेमध्ये. या कलियुगामध्ये विशेष करून चैतन्य महाप्रभूंचा जे अवतार आहे त्यामध्ये त्यांच्या अपेक्षा फार नाही आहेत. बोलो कृष्ण, भजो कृष्ण, करो कृष्ण शिक्षा. की जो पण आपल्याला वेळ मिळतो त्यामध्ये आपण कृष्ण कथा केली पाहिजे. जे पण आपण कार्य करतो, गृहस्थ आश्रमात असो किंवा कोणी संन्यासी असेल, कोणी ब्रह्मचारी असेल, त्या त्या आश्रमाला अनुरूप ज्या त्या सेवा आपण करत राहणं, आणि मनाला जास्तीत जास्त भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करत राहणं, तर अशा रीतीने भगवंतांच्या आज्ञा पण तशा साध्या आणि सरळ आहेत. आपल्याला अवघड का वाटतात, कारण आपण तितके साधे सरळ राहिलेले नाही आहोत. या भौतिक जगाच्या संपर्कामुळे आपल्या मध्ये अनेक गुंतागुंते, अनेक आपला स्वभाव क्लिष्ट असा बनत बनलेला आहे. परंतु आपण जर साध्या सरळ मनाच्या लोकांमध्ये त्यांच्या संगतीत राहिलो आणि भगवंतांच्या आज्ञेचं पालन करायचा प्रयत्न केला, मग हळूहळू हा गुंता सुटू लागतो, मग आपल्याला सगळं काही सरळ सहज वाटायला लागतं. आणि ज्यावेळी आपण अशा आज्ञेचं पालन करतो त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने भगवंतांचा आश्रय घेतो. आणि आश्रयाचे फायदे काय आहेत, की एरवी जो संकटांचा महासागर आहे, भवसागर, भव म्हणजे जिथे सारखं सारखं जन्म मरण आजारपण म्हातारपण याच्या चक्रामध्ये आपण अडकत राहतो अनेक योनीमध्ये अनेक जन्मामध्ये, तर हा पूर्ण सागर काय होतो, भवांबुदी यत वत्स पदम. वत्स म्हणजे काय, वासरू. तर वासराचं जे खूर असतं पाय, तो ठसा आपण आता इथं चिखल झालाय, समजा आपण एक वासराचा खूर उमटवलं याच्यामध्ये, तर त्यात किती पाणी मावेल, किती लिटर? हा लिटर म्हणणं, एक लिटर पण होणार नाही, ते छोटस एकदम थोडस पाणी मावेल. आणि समजा तुम्हाला चॅलेंज दिलं मी, वीर धवल खाडेला पण चॅलेंज द्यायची गरज नाही, छोटा मुलगा पण ते खुरातलं पाणी आरामात ओलांडू शकतो. तर भगवंतांचा जो आश्रय घेतो तो, त्याच्यासाठी भगवंत हा भवसागर केवढा करतात? वत्स पदम, तेवढासा छोटासा करतात. आणि हा भवसागर आरामात पार होतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, जे सतत माझं स्मरण करतात त्यांचा मी लगेचच, न चिरात, हा लगेचच मी त्यांचा उद्धार करतो. तर भगवंतांचं हे वचन आहे. पण भगवंतांची छोटीशी मागणी काय आहे? भगवंत कधी कुणावर लादत नाहीत. भगवंत स्वतःचं म्हणणं कधी कुणावर लादत नाहीत. पूर्ण गीता अर्जुनाला सांगितल्यावर भगवंत म्हटलं नाही, आता बघा कमिटमेंट बॉन्ड लिहून दे पालन करणार अग्रीमेंट नाही. भगवंत म्हणतात यथा इच्छसी तथा करू, त्याला जसं वाटतं तसं तू करू शकतोस. तर भगवंत ज्यांनी अर्जुनाला ज्याप्रमाणे उपदेश दिला, तसंच गीतेद्वारे या शाश्वत वाणीद्वारे आपल्याला पण तोच उपदेश आहे. आणि आपल्याकडून पण भगवंतांची तीच अपेक्षा आहे की आपण स्वीकार करावा. पण भगवंत लादत नाही, पण पालन करणं हे नक्कीच आपल्या हिताचं आहे. ज्यावेळी आपण भक्तांच्या संगतीत येतो आणि हळूहळू भगवंतांच्या वचनांचं पालन करायला लागतो, तरी आश्रय घेण्याची जी पद्धती आहे ती सोपी बनून जाते. आणि मग हळूहळू हे आश्रय घेणं अंगवळणी पडतं. आता आपल्याला वाटतं की आश्रय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, पण हरे कृष्ण संस्थेमध्ये आल्यावर हळूहळू काही जसं आपण भक्ती मार्गाचा अवलंब करतो, आपल्याला लक्षात येतं की अरे हे अंगवळणी पडले. एवढा पाऊस आहे घरातले म्हणते जाऊ नको, तर अंगवळणी पडले, गाडीला पण पार्ट्स वळणी पडले की आपोआप गाडी इकडेच वळायला लागते, रस्ता काही शोधायची पण गरज लागत नाही. आज जरा शोधायला लागला कारण मध्ये ब्लॉकेजेस होते, इकडून तिकडं यावं लागलं. पण सवयीचं होऊन जातं, रविवारचा कार्यक्रम, प्रत्येक गोष्ट हळूहळू सवय व्हायला लागते. पण तरी पण थोडा सावध राहावंच लागतं. असं नाही की माया पण तितकीच चतुर आहे, ती प्रत्येक आव्हानं देतच राहते. परंतु ज्यावेळी संघशक्ती, कलौ संघशक्ती, ज्यावेळी आपण भक्तांच्या सानिध्यात येतो, त्यावेळी आपल्याला एकीचे बळ मिळते, फळ, हा एकीचं बळ निर्माण होतं. आणि मग आपल्याला हे अडथळे पण पार करणं शक्य होतं. तर म्हणून जी पण आपल्या भक्तिमार्गामध्ये असा पण, क्योंकि भगवंत पण असं आश्वासन देत नाहीत की तू भक्तिमार्गामध्ये ये, तुला 100% हा हार्डल्स फ्री, पूर्ण काही फ्रिक्शन येणार नाही, काही अडथळे येणार नाही, असं 100% जीवन होणार नाही. अडथळे नक्कीच येणार भक्तिमार्गात. उलट बऱ्याच लोकांचा अनुभव असेल की भक्तिमार्गात आल्यावर अनेक अडथळे यायला लागतात, परंतु ते अडथळ्यांना सामोरं जायची शक्ती देखील भगवंत देतात. कारण समजा परीक्षाच नसतील शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, तर कुणाची किती पात्रता आहे ते कळणार नाही. परीक्षेमध्ये कळतं की कोण किती हा तयारीचा आहे. तसंच साधकाच्या किंवा भक्ताच्या जीवनामध्ये ज्यावेळी अडथळे यायला लागतात, त्यावेळी लक्षात येतं की त्याची प्रगती किती आहे. म्हणजे स्वतःच स्वतःला कळू शकतं की माझ्या जीवनात एवढे एवढे संकट येत आहेत, मग ते मनाचे अडथळे असू देत किंवा बाह्य परिस्थितीचे अडथळे असू देत, आपल्याला जाणीव व्हायला लागते की हे संकट मी अजून, या संकटांना मी सामोरं जाऊ शकतो का. आणि ज्यावेळी आपल्याला लक्षात येतं की नाही माझी शक्ती कमी पडते, त्यावेळी मग आपण प्रार्थनेद्वारे, प्रभुपादांच्या पुस्तकांचा आधार घेऊन, हरिनामाद्वारे या अडथळ्यांना पार करायची शक्ती भगवंतांकडून मागतो. आणि भगवंत असं म्हणतात की अशीच परीक्षा घेतात ज्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकतो. भगवंत कधी चुकीचा पेपर सेट करत नाहीत. बऱ्याचदा होतं माहिती, अवघड प्रश्न टाकला, मग 10 mark ज्यादा दिले सगळ्या विद्यार्थ्यांना, भूमितीच्या पेपरमध्ये झालेलं ना काहीतरी 10th, प्रत्येकाला 30 mark दिले. तर भगवंत असा चुकीचा पेपर सेट करत नाहीत. आपल्याला वाटतं नाही भगवंतांनी चुकून चुकीचा पेपर टाकला, पण नाही, भगवंत पाहत असतात आपण त्या तयारीमध्ये उतरतो का. आणि भगवंत शक्ती पण देतात आपल्याला, योग्य मार्गदर्शन, आवश्यक शक्ती पण देत असतात, फक्त त्यासाठी आपल्याला थोडं झटावं लागतं. आणि ज्यावेळी आपण या संकटातून पार जातो, त्यावेळी जे मिळणारं जे फळ आहे ते आपण कल्पना पण करू शकत नाही. जसं एक भक्त होते, नवीनच भक्त होते इस्कॉनमध्ये यायचे, आणि ते रोज मंगलआरतीला पण यायला लागले, आणि चैतन्य शिक्षामृत शिक्षाष्टकम आहे ते म्हणायचे. पण तृणादपि सुनिचयेन म्हटल्या ते न धनम न जनम म्हणायचेच नाहीत. न धनम न जनम न सुंदरी. आणि मग शेजारी बसणाऱ्या भक्तांना थोडं जाणवायला लागलं आणि त्यांनीच एकदा सांगितलं, प्रभूजी मी हा श्लोक म्हणत नाही की न धनम न जनम न सुंदरी, मला धाडच होत नाही म्हणायचं. खरंच भगवंतांनी माझी प्रार्थना ऐकली तर काय होईल, भगवंतांनी माझं धन काढून घेतलं किंवा भगवंतांनी भौतिक आकर्षण काढून घेतलं तर मी तितका शुद्ध नाही. आणि खरंच माहित नाही भगवंतांनी त्याची परीक्षा घेतली की नाही. पण सांगायचा मुद्दा हा की किंमत मोजावीच लागेल आपल्याला भक्तीसाठी पण, जे आपल्याला ध्येय प्राप्त करायचं आहे. परंतु भक्तांच्या संगतीत आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपण भक्ती करत राहिलं तर त्या परीक्षेमधून पण जाताना आपल्याला आनंद होईल. त्या क्षणाला आपल्याला त्रास होईल, एखादी परीक्षा ज्यावेळी जीवनात येईल, मग ती कुठल्याही स्तरावर असू शकेल, शारीरिक, मानसिक, सामाजिक, अनेक स्तरावर, कधी कधी एकदम भगवंत सगळीकडून चौफेरला पण होतंय असं वाटेल. परंतु परीक्षा असते महत्वाची भक्तीमध्ये, ते म्हणजे आपल्या शरणागतीची, आपल्या संयम आणि श्रद्धेची. आणि या परीक्षेत जर आपण उत्तीर्ण झालो आणि बळ पण कोण देणार आहे त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं, स्वतःमध्ये क्षमता आहे का आपल्यामध्ये की परीक्षा भगवंता हा देखते किस्मे कितना दम है अशी काही परीक्षा नाही. शक्ती पण भगवंतच देणार आहेत, फक्त आपण किती धडपडतो यावर या परीक्षेवरचं यश अवलंबून आहे. आणि भक्तीमध्ये सर्वात गौरवास्पद काय आहे, भौतिक दृष्टीनं जरी आपण अपयशी झालो पण प्रयत्नामध्ये आपण यशस्वी झालो तर भगवंत ते पाहतात. या जगामध्ये एखादा विद्यार्थी म्हटला मी खूप प्रयत्न केले, खूप खूप प्रयत्न केले पण काय फर्स्ट क्लास मिळाला नाही, म्हणजे त्याला यश काय त्याचं फर्स्ट क्लास मिळालं नाही म्हणजे तो अपयशीच ठरला. पण भगवंत एका प्रेमळ आई वडिलांप्रमाणे ते बघतात, नाही तू तुझी लेवल तुझी पूर्ण पराकाष्ठा केलीस प्रयत्नांची, मग तू माझ्या दृष्टीनं यशस्वी आहेस. मग बाहेरचं जग तुला नाव ठेवो, बाहेरचं जग तुझ्या विरोधात देखील असो, पण माझ्या दृष्टीनं तू यशस्वी आहेस. आपण रामलीलेमध्ये पाहतो की हनुमंतांचे प्रयत्न सेतू बांधताना आणि त्याची मुकल्या खारीचे प्रयत्न, भगवंतांच्या दृष्टीने दोन्ही पण भगवंतांची रामांची तेवढीच सेवा करत होते. पण आपल्या भौतिक दृष्टीनं आपण कधी कधी भक्तीमध्ये पण परिमाण लावतो की नाही जो जास्त सेवा करतो तो महान, जो कमी सेवा करतो तो लहान. नाही, पण भगवंतांच्या दृष्टीनं जर योग्य भाव असेल तर प्रवचनकार पण तितकेच महत्वाचे आहेत. किंवा कोण प्रवचनाच्या आधी जे हे सतरंजा कोण घालतं किंवा हे सगळं साफ कोण ठेवतं हे कोणाला दिसत पण नाही, पण भगवंतांना दिसत असतं. त्यामुळे भगवंतांच्या दृष्टीनं तो भाव किंवा ती सेवाभाव महत्वाचा आणि ते प्रयत्न महत्वाचे. म्हणून सांगायचा मुद्दा हाच की जीवनामध्ये ज्यावेळी पण संकट येतील, ज्यावेळी पण परिस्थिती प्रतिकूल वाटते बाह्यदृष्ट्या, त्यावेळी आपल्याला ही श्रद्धा असणं महत्वाचं आहे की कृष्ण यांनी मला निवडलंय. अभिमान होता का म्हणे, हा बघा आय एम द चोझन वन, नाही हा अभिमान होता का म्हणे की मला निवडलंय. परंतु कृष्ण किती कृपाळू आहेत, मी किती क्षुल्लक जीव आहे, खरं तर त्यांचं माझ्यावर लक्ष जाणं, त्यांनी माझ्याकडे पाहणं हीच किती मोठी गोष्ट आहे. आणि ज्या अर्थी माझ्या जीवनात काहीतरी घडत आहे वेगळं, त्याचाच अर्थ भगवंत माझ्या मला काहीतरी विशेष देऊ इच्छितात. आणि म्हणून मला काय करणं आवश्यक आहे, त्यांचा जो माझ्या योजना न बनवतात त्यांची योजना समजून घेऊन त्या योजनेमध्ये एक माध्यम बनणं ही माझी भूमिका असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण शरण जातो त्यावेळी भगवंत आपल्याला त्यांच्या योजनेचा एक भाग बनवतात. आणि म्हणून असं म्हणतात की ज्यावेळी जीव असं म्हणतो की मी एकटं काहीतरी करू शकतो तर त्यावेळी मर्यादा निर्माण होतात, कारण वैयक्तिक जीवाची क्षमता फार सीमित आहे. परंतु तो ज्यावेळी भगवंतांच्या हातातलं माध्यम बनतो त्यावेळी तो अचाट असं काहीतरी करू शकतो, अद्भुत, हा जे विश्वास बसणार नाही असं काहीतरी करू शकतो. कारण का, आता त्याच्यामध्ये स्वतःची शक्ती नाही, भगवंतांची शक्ती प्रवाहित होत आहे. त्यामुळं जे काही घडत आहे आणि त्याला याची जाणीव पण असते की माझं हे धन नाही आहे, माझं बोलवता धनी म्हणतो की करणारा कोणतरी वेगळा आहे, माझ्यामधून कोणतरी करतो. त्यामुळे भक्त जितकी मोठी कार्य करतो, असामान्य कार्य करतो, तितका तो नम्र बनतो. बाहेरच्या जगात जितका आपण काहीतरी असामान्य करतो तितका त्या व्यक्तीचा गर्व वाढत जातो. पण भक्तीमध्ये गणित उलट आहे, जितकी भक्तीमध्ये भक्त मोठं काहीतरी अचाट करतो तितका तो त्याला वाटतं की नाही मी किती क्षुल्लक, हा आहे, माझ्यामधून भगवंत करतात, ही भगवंतांची महानता आहे. म्हणजे माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीमधून भगवंत काहीतरी घडवतात ही त्यांची महानता आहे. तर अशा रीतीनं जर आपण योग्य भावनेनं जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीकडे पाहत राहिलो तर निश्चितच आहे या दुःखालय अशाश्वतामधून, या जगामधून आपण मुक्त होऊ आणि भगवंतांच्या ज्यावेळी चरणांचा आपण पूर्ण आश्रय घेऊ त्यावेळी पूर्ण हा भवसागर छोटासा बनेल आणि आपण सहज तो पार करून जे शाश्वत भगवंतांचं धाम आहे सच्चिदानंद धाम, जिथे भगवंत आपल्यापेक्षा इच्छुक आहेत तिथे आपल्याला बोलवण्यासाठी, तर तिथे आपण पोहोचू शकू. आणि यद गत्वा न निवर्तनते तद धामम परमम मम, त्या ठिकाणी आपण गेल्यावर आपण परत या भौतिक जगात कधीच परत नाही आणि तिथे शाश्वत आनंद, शाश्वत तिथे हा उन्हाळा नाही, पावसाळा नाही, लाईट जात नाही, एवढे कष्ट नाहीत, तिथे पूर्ण सच्चिदानंद. न तद भास येते सूर्य, न शशांको, न इन्व्हर्टर, इन्व्हर्टरवर काही गरज नाही, तिथे आपण आनंदानं जीवन जगू शकतो. आणि साक्षात भगवंत सच्चिदानंद भगवंत पूर्ण सुखाचे आगार तिथे आहेत आणि त्यांच्या संपर्कामध्ये दुःख, तिथे डिक्शनरीमध्ये दुःख शब्दच नाहीये. तर अशा शाश्वत धामामध्ये आपण खरोखरच तिथून आलो आहोत आणि तिथं जाणं हाच मनुष्य जीवनाचा, हेच मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. आणि म्हणून थोडेसे आपण जर या चैतन्य महाप्रभूंच्या कृपेच्या आंदोलनात थोडेसे प्रयत्न केले तर निश्चितच ते भगवतधाम आपल्याला प्राप्त होऊ शकतं आणि आपण शाश्वत आनंदाचा ठेवा प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण, धन्यवाद. कुणा काही शंका आहेत, प्रश्न आहेत, काही महत्वाच्या सूचना आहेत? कृपया थांबा. काही महत्वाच्या सूचना आहेत, एक दोन मिनिटं लागतील. काही शंका आहेत, प्रश्न आहेत? हरे कृष्ण. त्यांचा प्रश्न असा आहे की आत्म्याचा साक्षात्कार आणि भगवंतांचा साक्षात्कार यामध्ये फरक काय आहे. तर असं म्हणतात की भगवत साक्षात्काराची पहिली पायरी आहे आत्मसाक्षात्कार. गॉड रिअलायझेशन बिगिन्स विथ सेल्फ रिअलायझेशन. की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? हा, मी शरीर नसून मी आत्मा आहे आणि माझा भगवंतांशी काय संबंध आहे. की भक्तीमध्ये किंवा संपूर्ण वेदांच्या तीन गोष्टीमध्ये सार सांगता येतं की संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. की संबंध म्हणजे काय? की पहिल्यांदा जाणणं मी कोण आहे, की मी शरीर नसून मी आत्मा आहे आणि भगवंतांचा मी अंश आहे, भगवंतांची सेवा करणं हा माझा धर्म आहे आणि माझ्यामध्ये आणि भगवंतांमध्ये संबंध काय आहे. मी भगवंत होऊ शकत नाही पण मी भगवंतांचा सदैव दास आहे, याला म्हणतात संबंध ज्ञान. आणि पुढचं आहे अभिधेय. अभिधेय ज्ञान म्हणजे काय? की नुसतं जाणणं पुरेसं नाही, जाणणं हा नक्कीच महत्वाचा टप्पा आहे पण त्याची कृती किंवा संबंध पुनःप्रस्थापित कसा करता येईल. तर असं नाही आहे की काही काळापूर्वी मी दास होतो, काही योग साधनेनंतर मी दास होणार नाही, माझी काहीतरी स्थिती वेगळी असेल. नाही, हा शाश्वत संबंध आहे. की नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून श्रवणादी शुद्ध चित्ते करया उदय. आता आपलं जी खरी ओळख आहे ती आवृत्त झाली आहे, बरीच आवरणं त्यावर साठली आहेत, त्यामुळे ही आवरणं जसजशी निघतील तस तसा आपला संबंध पुनर्स्थापित होईल. की त्याला योग म्हणतात. योग म्हणजे हा संबंध जोडणे. आणि हा योग जुळवून कसा आणायचा? तर त्यासाठी योग, भक्ती योग पद्धती. की जी साधना भक्ती आहे त्याला म्हणतात की योग आपण घडवतो. आणि मग याला म्हणतात अभिधेय ज्ञान. की जी विधी आहे, विधी आणि निषेध, त्यामध्ये विशेष करून विधी, की भगवंतांच्या नामाचा जप करणं, जेणेकरून आपल्या चेतो दर्पण मार्जन भव महा दावा अग्नि निर्वापण, आरशावरची धूळ निघून गेल्यावर आपण त्यामध्ये आपली प्रतिमा पाहू शकतो. तसंच आत्म्यावर जी असलेली आवरण ती निघून गेल्यावर तो संबंध प्रस्थापित होईल. आणि हे सतत भक्तीचा अवलंब केल्यानं तो संबंध प्रस्थापित व्हायला लागतो. आणि मग प्रयोजन. प्रयोजन म्हणजे भगवंतांचं तो पूर्ण स्तरानं भगवंतांना जाणणं. आणि तो भक्तीचा अंतिम उद्देश आहे की त्या ठिकाणी भगवत साक्षात्कार, म्हणजे भगवंतांचं खरं स्वरूप जाणणं. भगवंत सच्चिदानंद आहेत पण भगवंत परब्रह्म आहेत. परब्रह्म म्हणजे संपूर्ण शक्तिमान आहेत आणि आपण विभू आणि अणु म्हणतात ज्याला, अणु म्हणजे आपण अंश आहोत आणि भगवंत आहेत ते विभू आहेत. आणि मग भगवत साक्षात्कार म्हणजे की भगवंतांना त्यांच्या मूळ स्वरूपात जाणणं, की भगवंत पण एक व्यक्ती आहेत पण ते साधारण व्यक्ती नाहीत, ईश्वरा परमकृष्णा सच्चिदानंद विग्रह, ते सच्चिदानंद असं त्यांचं स्वरूप आहे आणि त्यांच्यापासून अनेक वेगवेगळी स्वरूप, वेगवेगळी सृष्टीची निर्मिती कशी होते. त्यामुळे प्रभुपाद किंवा सर्व जे आचार्य आहेत किंवा गीतेची सुरुवात पण त्यांनाच होते की आत्मज्ञान. ज्यावेळी आपल्याला आपली खरी ओळख पटते त्यावेळी मग आपण उत्सुक होतो की भगवंतांच्या विषयी जाणून घ्यायला. म्हणून आत्मसाक्षात्कार महत्वाचा आहे, त्यानंतर मग आपण भगवत साक्षात्कारकडे वाटचाल करू शकतो. ठीक आहे, हरे कृष्ण. हां हां बोला ना. अरे कृष्ण, चांगला प्रश्न आहे. संकटाच्या काळामध्ये तीव्रता असते पण संकट निघून गेल्यावर तीव्रता राहत नाही. आणि ही तीव्रता कशी टिकवून ठेवायची? तर भगवंतांची इच्छा आहे की आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून पण शिकू शकतो की बऱ्याचदा बद्ध जीवाचा हा स्वभाव असतो की ज्यावेळी आपल्यावर संकट येतं त्यावेळी आपण जागे होतो. ज्यावेळी इतरांच्या घरामध्ये काहीतरी चाललं आपल्याला वाटतं हा जग दुःखालयच आहे, फार गीतेचं तत्वज्ञान बरोबर आहे, पण आपल्या जीवनात काहीतरी घडायला लागतं त्यावेळी कळतं की अरे हा खरोखरच गीतेमध्ये सांगितलं ते बरोबर आहे. एरवी आपण प्रवचनात पण बऱ्याच वेळा सांगितलं असेल पण स्वतःच्या जीवनात आल्यावर आपल्याला लक्षात येतं. परंतु दरवेळीच या तंत्रानं आपण जावं ही भगवंतांची इच्छा नाही आहे. आणि याचा अर्थ दरवेळी संकटातूनच आपण शिकावं ही पण भगवंतांची इच्छा नाही आहे. की नक्कीच शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की अनेक महान भक्तांना संकट आले आणि त्यात पण त्यांनी न डगमगता भक्ती चालूच ठेवली. असं नुकतंच आपण प्रल्हाद महाराजांच्या लीला ऐकल्या किंवा पांडवांचं जीवन, कुठल्याही महान भक्तांचं जीवन, त्यामध्ये अनेक संकट अडथळे आले. परंतु जसं म्हटलं की संकट दूर जातात त्यावेळी आपल्याला वाटतं की हा आता परिस्थिती ठीक आहे. असाच प्रश्न एकदा एका इस्कॉनच्या वरिष्ठ संन्यासांना विचारला की बऱ्याचदा सेम असाच प्रश्न की बऱ्याचदा संकट आल्यावर निघून जातात आणि मग आपल्याला किंवा संकट आली तरी पण मन तितकं तीव्रतेनं आश्रय घेत नाही. तर त्या संन्यासाने जरा हादरवणारं उत्तर दिलं की ते म्हटलं की भरपूर संकट येतात, ते विचारत होते संन्यासाने, महाराज खूप संकट येतात पण काय भक्तीचा तीव्रतेनं आश्रय घ्यायची इच्छा होत नाही. त्यांनी उत्तर दिलं याचाच अर्थ संकट अजून कमी आहेत, अजून आली पाहिजेत. तर हे त्या संन्यासांचं वचन होतं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की एक तर भगवंत प्रत्यक्ष संकट टाकतील किंवा आपल्याला सत्संगामधून ती बुद्धी देतील की नाही आपण दुसऱ्याच्या अनुभवातून किंवा शास्त्रामधून शिकू शकतो की एनी हो कसंही झालं तरी ह्या जगामध्ये संकट येणारच आहेत. म्हणजे समुद्रात उडी मारायची पण ओलं व्हायचं नाही आहे असं कधीच होणार नाही. या जगामध्ये आहे म्हटलं संकट येणारच. काही अपवादात्मक असे पण भक्त होते की ज्यांच्या जीवनामध्ये भगवंतांनी खूप चांगल्या त्यांना सुविधा दिल्या, परंतु ते भक्त पण इतक्या स्तरावर होते की त्या चांगल्या सुविधेमुळं त्यांनी भगवंतांचे आभार मानले आणि भक्ती त्यांची त्यांनी टिकवून ठेवली. तर त्यामुळे आपला हेतू हा नाही असला पाहिजे की संकट खूप यावीत की न यावीत. आपला ध्येय काय की भगवंतांची शरणागती. मग ती शरणागतीसाठी अनुकूल जी पण परिस्थिती आहे ती अनुकूल आहे, बाह्यदृष्ट्या ती अनुकूल असो अथवा नसो. कुंती महाराणी तसं धाडस करू शकल्या, जे म्हणतात की विपदा संतु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. हे भगवंता मला अनेक संकट येऊ देत, सतत संकटामागून संकट येऊ देत. का? कारण संकट आल्यावर हा अपुनर्भव दर्शनम, की हे जन्म मृत्यूचं चक्र थांबतं आणि तुमचं स्मरण होतं, त्यामुळे मला संकट खूप येऊ देत. पण कृत्रिम रीतीनं आपण तसं करायची गरज नाही, पण आपण निदान ही तरी प्रार्थना करू शकतो की भगवंता माझ्या तुमच्या प्रती शरणागतीसाठी जे पण अनुकूल आहे ते कृपया तुम्ही घडवा. आणि मग भगवंतही आतून शक्ती देतील. कदाचित वर्तमानपत्रातील एखादी बातमी वाचून पण आपण भक्तीमध्ये त्यासाठी वर्तमानपत्र वाचायची गरज नाही रोज, पण त्यातून पण आपल्याला गंभीर बनवतील. किंवा एखाद्या भक्ताच्या जीवनातून काहीतरी प्रसंग असेल किंवा बाहेरच्या जगातील एखादी परिस्थिती पण आपल्याला गंभीर बनवू शकते. म्हणजे असं म्हणतात की तो शहाणा आहे तो दुसऱ्याच्या अनुभवातूनच शिकतो, पण कधी कधी आपण इतकं सहज रीतीने हे घेतो मग भगवंत आपल्या जीवनात हे संकट टाकतात. तर त्यामुळे भक्तीमध्ये ज्यावेळी येतो आपण आणि ज्यावेळी ही संकट येतात तर नक्कीच भगवंतांना आपल्याला भक्तीमध्ये गंभीर बनवण्यासाठी योजना असते. त्यामुळे आपण संकटासाठी प्रार्थना न करता आपल्या भक्तीसाठी जे अनुकूल आहे ती प्रार्थना करू शकतो. आणि मग भगवंतांना सतत ही व्याकुळतेने जर आपण प्रार्थना केली तीव्रतेनं तर मग जे भगवंत योग्य आहे ते करतील. आपल्याला काही भगवंतांना सांगायची गरज नाही माझ्यासाठी. भगवंत मला वाटतंय की माझ्यासाठी संकट आले ते खूप चांगलं आहे, पण समजा ते संकट एवढी भयंकर असतील की त्यामुळे आपल्या या स्थितीत आपण भक्तीत सोडून कुठे ज्योतिषाकडे जावा, कुठे हात दाखवा, किंवा वास्तू माझ्या घराचं तळघरच बुजवावं लागेल, किंवा असं काहीतरी सल्ले घेऊन आपण तथाकथित उपायांच्या मागे लागू शकू. त्यामुळे शरणागती हा भक्ताचा हेतू असला पाहिजे. मग त्यासाठी अनुकूल जे आहे ते आपण करत राहिलो तर भगवंत आपल्याला बुद्धी देतील आणि जी पण परिस्थिती असेल ती मग अनुकूल असेल. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्णा. एक विधान आहे प्रभूपर्यंत घेऊन राहू दे. रुपीला स्टोना विचारा काय विधान आहे ते.